नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रशिया आणि ऑस्ट्रियाच्या 3 दिवसांच्या अधिकृत भेटेक सुरुवात करतले। आपल्या भेटीच्या पहिल्या पावण्यार प्रधानमंत्री मोदी भारत आणि रशिया हांच्यामध्ये जाऊपी 22व्या वर्सुकी शिखर परिषदेखातीर मॉस्कोत असतले। वर्सुकी शिखर सभेत प्रधानमंत्री मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांका संरक्षण, व्यापारी संबंध, गुंतवणूक, ऊर्जा सहकार्य, शिक्षण, संस्कृताय अशा सगळ्या द्विपक्षीय प्रश्नांचा नियाळ घेऊपाची संद मेळटली। तशेच दोनूय फुडारी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींविषयी भासाभास करतले। दोन राष्ट्रांच्या भोवणेच्या दुसऱ्या पावण्यार फाल्यासावन प्रधानमंत्री मोदी ऑस्ट्रियाच्या चान्सलरांच्या आमंत्रणाप्रमाण ऑस्ट्रियाक भेट दितले। ही प्रधानमंत्री मोदी हांची ऑस्ट्रियाची पहिली भेट असतली। 41 वर्सा उपरांत भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच ऑस्ट्रिया भेट असतली। ऑस्ट्रियाच्या चान्सलरांकडेन शिष्टमंडळ पावण्यांचेर चर्चा करतले। 10 ते 15 वर्सा पिराय गटातल्या आणि 6वी ते 10वी मेरेनच्या वर्गात शिकपी शाळेच्या विद्यार्थ्यांखातीरच्या इन्स्पायर मानक पुरस्काराखातीर ऑनलाईन नामांकना उक्ती झाल्यात। विद्यार्थ्यांच्या सृजनशील विचार तांकीक उर्बा दिवपाखातीर केंद्र सरकार हे पुरस्कार दिता अशे राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेन कळीत केला। देशभरातल्या 5 लाखांपरस चढ हायस्कुलात शिकपी विद्यार्थ्यांकडल्यान उण्योच 10 लाख मूळ अभिनव कल्पना ह्या पुरस्कारांखातीर नामांकित जावच्यो अशी आस्था आसा। इन्स्पायर मानक येवजणेखाला नोंदणीकृत शाळा दर वर्सा तांच्या शाळेतल्यान ऑनलाईन माध्यमातल्यान 5 बऱ्यो कल्पना नामांकित करू शकतात। www.inspireawards.dst.gov.in या पोर्टलाचेर 1 जुलैसावन 15 सप्टेंबर 2024 मेरेन शाळांक ऑनलाईन नामांकना सादर करपाक मेळटली। सगळ्या शाळा मुखेल्यांनी आपल्या नोडल शिक्षकांवरवी विद्यार्थ्यांक उर्बा दिवची अशे राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे संचालक मेघना शेटगावकर हांणी मांगला। गोयात आतामेरेन स्टार्टअपाचो आकडो 1166 मेरेन पावला। तातूतले 497 स्टार्टअपांक उद्देग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग DPIIT हांणी मान्यताय दिल्या। गोयच्या तरणाट्यांनी वट्ट 52 मळार आपले स्टार्टअप उद्देग सुरू केल्यात। सगळ्यांत चढ 130 स्टार्टअप आयटी मळार आसात अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या उद्देग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागान दिल्या। या स्टार्टअपातल्या 497 स्टार्टअपांक DPIIT मान्यताय मेळ्या। तातूंत बायलांचो मोलाचो वाटो आसा। तातूंतले 230 स्टार्टअप बायलांनी सुरू केल्यात। जे स्टार्टअप बरी वाढ करून चढ रोजगार निर्मिती करतात तांकां ही मान्यताय मेळटा। ही मान्यताय मेळ्ळे उपरांत खुबश्यो सवलती स्टार्टअप इंडिया येवजणेखाला सरकार ह्या उद्देगांक दिता। देखीक रीण माफी, सुटसुटीत सरकारी वेव्हार, सरकारी टेंडराखातीर प्रवेश कर्मचाऱ्यांक स्टॉक दिवप हे सारकिल्ले फायदे तातूंत मेळटात। गोंयभरात काल सकाळच्यान घोग्यांनी पावस पडलो। सेगीत पडपी पावसाच्या फाटभुंयेर हवामान खात्यान काल रेड अलर्ट जाल्यार आयज ऑरेंज अलर्ट जारी केला। तशेंच आयज 1ली ते 12वी मेरेनच्या विद्यार्थ्यांक मुखेलमंत्री तशेंच शिक्षण मंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सुटी जाहीर केल्या। ही सुटी फकत शाळांक आसतली अशें तांणी स्पश्ट केला। पावसाक लागून बऱ्याचशा वाठारांनी रस्त्याचेर शेतांनी उदक साचून रावला। तशेंच कांय वाठारांनी झाडां आनी पालसण पडपाच्यो घडणुको घडल्यात। लोकांनी सादूर रावचे, धबधब्यांचेर वचप टाळचे अशें आवाहन मुखेलमंत्र्यांनी केलां। तशेंच पावसाच्या फाटभुंयेर जिल्हाधिकाऱ्यांकडल्यान नियाळ दिवपी अहवाल मागयला अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या। इतल्या मजगती आकाशवाणीच्या फोणेच्या प्रतिनिधीन दिल्ल्या माहितीप्रमाण उटंगाराच्या पावसाक लागून फोण्यातल्या वेगवेगळ्या सुवातांनी लोकजिणेचेर व्हड परिणाम झाला। काल दिसभर आणि रातभर पावस चालूच आशिल्ल्यान साबार सुवातांनी झाडांच्यो खांद्यो मोडून घरांचेर आणि रस्त्याचेर पडल्यात। उसगाव, कुट्टी, बोरी वाठारांनी झाडां पडपाच्यो घडणुको घडल्यात। शिरोडा, पंचवाडी, कुणय, कवळे वाठारांत झाडां पडिल्ल्यान वीज पुरवण खंडीत जाल्ली। येरादारीत आडमेळी आयिल्ल्यान फोणे आणि कुंडई उजो पाळोवपी दळाचे कर्मचारी मजती खातीर धावून आयले। सेगीत पावसाक लागून खाणेपारा आणि उसगावा न्हंयांची पातळी वाढपाक लागल्या। शेतकारांच्या शेतांनी तशेंच मळ्यांनी पावसाच्या उदकान लागवडीचेर परिणाम झाला। आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो।